दोन शमुएल अध्याय दोन। यानंतर दाविदाने परमेश्वरास प्रश्न विचारिला की मी यहुदाच्या एखाद्या नगरात जाऊ काय? परमेश्वराने म्हटले जा। दाविदाने विचारिले कोणीकडे जाऊ? त्याने म्हटले हेब्रोनास जा। मग दाविद इज्रेलिन अहिनवाम आणि नाबालाची स्त्री कर्मेलिन अभिगील या आपल्या दोघी स्त्रियांसह तेथे गेला। त्याप्रमाणेच दाविदाबरोबर जे पुरुष होते त्या सर्वास आपापल्या कुटुंबासह त्याने बरोबर नेले व ते हेब्रोनाच्या गावात जाऊन राहिले। यहुदी लोकांनी तेथे जाऊन दाविदास अभिषेक करून यहुदाच्या वंशाचा राजा नेमिले। दाविदास असे कळून आले की शौलास ज्यांनी मूठमाती दिली ते याबेश गिलादचे लोक होते। तेव्हा दाविदाने याबेश गिलादच्या लोकांकडे जासूद पाठवून त्यास सांगितले की तुम्ही आपला स्वामी शौल यास मूठमाती दिली ही तुम्ही त्याजवर दया केली, याबद्दल परमेश्वर तुमचे कल्याण करू। आता परमेश्वर तुम्हाशी दयेने व सत्यतेने वर्तो। तुम्ही हे कृत्य केले आहे या तुमच्या चांगुलपणाचा मोबदला मीही तुम्हास देईन। हिम्मत धरा, शूर व्हा। तुमचा स्वामी शौल मृत्यू पावला आहे आणि यहुदाच्या घराण्याने मला अभिषेक करून आपल्यावर राजा नेमिले आहे। इकडे नेराचा पुत्र अबनेर जो शौलाचा सेनापती होता तो शौलाचा पुत्र ईश बोशेथ यास बरोबर घेऊन नदीपलीकडे महनाईम येथे गेला आणि त्याने गिलाद, अशुर्यांचा देश, इज्रेल, एफ्राईम, बन्यामिन वगैरे एकंदर इस्रायलावर त्यास राजा नेमिले। शौलाचा पुत्र ईश बोशेथ इस्रायलांवर राज्य करू लागला तेव्हा तो 40 वर्षाचा होता। त्याने 2 वर्षे राज्य केले पण यहुदांचे घराणे दाविदास धरून राहिले। हेब्रोनात दाविदाने यहुदाच्या घराण्यावर राज्य केले त्याची मुदत 7.5 वर्षाची होती। मग नेराचा पुत्र अबनेर आणि शौलाचा पुत्र ईश बोशेथ यांचे सेवक महनाईमाहून गिबोन येथे गेले। इकडे सरुवेचा पुत्र यवाब व दाविदाचे सेवक हे बाहेर पडले आणि त्या उभय सैन्यांची गिबोनाच्या तलावापाशी गाठ पडली। तेथे एक सैन्य तलावाच्या एका बाजूला व दुसरे दुसऱ्या बाजूला उतरले। तेव्हा अबनेर यवाबास म्हणाला तरुण पुरुषांनी उठून आपल्यापुढे 2 हात खेळावे। यवाबाने म्हटले बरे, त्यांनी उठावे। शौलाचा पुत्र ईश बोशेथ याचे 12 तरुण बन्यामिनी आणि दाविदाच्या लोकातले 12 असे संख्येने सारखे पुरुष उठून पुढे सरसावले। तेव्हा त्या सर्वांनी एकमेकांची मस्तके धरून आपल्या तरवारी आपल्याबरोबर झुंजणाऱ्यांच्या कुशीत खुपसल्या व ते सर्व एकदम पडले। यावरून त्या स्थळाचे नाव हेलकथ हसुरीम तीक्ष्ण धारेच्या सूर्यांचे क्षेत्र असे पडले। हे गिबोनात आहे। त्या दिवशी तुंबळ युद्ध झाले। दाविदाच्या सेवकांपुढे अबनेर व इस्रायल लोक यांनी हार खाल्ली। सरुवेचे तिघे पुत्र यवाब, अभिषे व असायल तेथे होते। त्यातला असायल हा हरिणासारखा पायांचा चपळ होता। असायलाने अबनेराचा पाठलाग केला। तो त्याच्या पाठीस लागला असता उजवी डावीकडे वळला नाही। अबनेराने मागे वळून त्याचकडे पाहिले व विचारिले तू असायल काय? तो म्हणाला होय, तोच मी। अबनेर त्यास म्हणाला उजवीकडे किंवा डावीकडे वळून एखाद्या तरुणास पकडून त्याचे कवच लुटून घे, पण असायल त्याचा पाठलाग करावयाचे सोडिना। अबनेर पुन्हा असायलास म्हणाला माझा पाठलाग करण्याचे सोडून दे, तुला मारून जमिनीवर पाडण्यास मला का लावितोस? मग तुझा भाऊ यवाब यास मी आपले तोंड कसे दाखवू? तरी तो काही केल्या मागे सरेना। तेव्हा अबनेराने आपल्या भाल्याचा दांडा त्याच्या पोटात असा खुपसला की तो त्याच्या पोटात जाऊन पाठीतून निघाला आणि तो तेथेच पडून मेला। असायल मरून पडला। त्या ठिकाणी जेवढे लोक आले तेवढे स्तब्ध उभे राहिले। इकडे यवाब व अभिषे यांनी अबनेराचा पाठलाग चालू ठेवला व सूर्यास्त होता होता अम्मा नामक पहाडापाशी ते पोहोचले। हा पहाड गिबोन रानाच्या वाटेवरील गिहा नावाच्या गावासमोर आहे। बन्यामिनी लोक अबनेरापाशी एकवट होऊन एक फौज बनून एका पहाडाच्या शिखरावर उभे राहिले। तेव्हा अब्नेर यवाबास हाक मारून म्हणाला, तरवारीस निरंतर भक्ष देत राहावयाचे काय? याचा अंतिपरिणाम दुःखदायक होणार हे तुला ठाऊक नाही काय? आपल्या भाऊबंदांच्या पाठीस लागण्याचे सोडून द्या, अशी आज्ञा तू आपल्या लोकास कोठवर करणार नाहीस. यवाब म्हणाला, देवाच्या जीविताची शपथ, तू बोलला नसतास तर खात्रीने लोक सकाळी निघून गेले असते व ते आपल्या बांधवांच्या पाठीस लागले नसते. मग यवाबाने रणशिंग फुंकिले, तेव्हा सर्व लोक थांबले व त्यानंतर त्यांनी इस्रायलांचा पाठलाग केला नाही किंवा त्यांच्याशी लढाई केली नाही. अब्नेर व त्याचे लोक रातोरात अराबामधून कूच करून यार्देने पलीकडे गेले आणि सगळा बिथ्रोन प्रदेश पायाखाली घालून महनाईमास पोहोचले. अब्नेराचा पाठलाग करण्याचे सोडून परत आल्यावर यवाबाने सर्व लोक जमा केले. तेव्हा दाविदाच्या लोकांपैकी 19 पुरुष व असायल हे नाहीत असे त्यास आढळून आले. तेव्हा दाविदाच्या लोकांनी बन्यामिनी व अब्नेराचे लोक यास असा मार दिला की त्यातले 360 पुरुष गतप्राण झाले आणि त्यांनी असायलास उचलून नेऊन बेथलेहेमातील त्याच्या बापाच्या थडग्यात मूठ माती दिली. मग यवाब व त्याचे लोक रात्रभर कूच करून उजाडताच हेब्रोनास पोहोचले.